Thank you. याहीवरी उंचवडे गुढले फळाचे निगुडे इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी या उपरी शाखा एवं माळोवाडी उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा पैसारू उडी साना अग्री थोरू फळाठपणे वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभार ते किरीटी ते ब्रह्मेशात अणगटी कोंभ निगती फळाचे ही ओझेपणे ऊर्ध्वी बोवांडे दुणे तव माघवते पैसडे मुळीची होई आपलं इथपर्यंत झालेलं होतं. संसार वृक्ष म्हणजे संसाराचं वर्णन. संसार वृक्ष म्हणजे मूळ ब्रह्मवस्तूपासून ते जगत पसारा मनुष्य मात्र आणि तिथपासून प्रगत झालेले असे कश्यपादी सनकादी इथपर्यंत हा संसार वृक्ष कसा पसारला. वृक्षाच्या माध्यमातून हे सांगितलं, वृक्षाच्या रूपकांनी हे सांगितलं गेलं. असं असल्यामुळे याला एक प्रकारचं गूढपण प्राप्त झालं. त्याच्यातली गूढता जर काढून टाकली तर अर्थ लावायला अगदी सोपा आहे. आणि मी हे वारंवार सांगतो आहे, मूळ माया, मूळ मायेपासून त्रिगुण, त्रिगुणापासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांच्या कर्मांपासून जगत पसारा प्राणी मात्र, सत्व रज आणि तम यांचा एकूण खेळ तमोगुण आणि तमोगुणाची वैशिष्ट्य मनुष्य मात्राच्या ठिकाणी असणारी, रजोगुण आणि रजोगुणांची वैशिष्ट्य मनुष्य मात्राच्या ठिकाणी असणारी, सत्वगुण आणि सत्वगुणांची वैशिष्ट्य मनुष्य मात्रांच्या ठिकाणी असणारी, त्या सत्वगुणाच्या फांद्या या ऊर्ध्वगामी जातात असं भगवंतांनी सांगितलं. ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे आणि शाखा खाली येणारे आहेत, अशा वृक्षाच्या फांद्या ज्या ऊर्ध्वगामी परत जातात त्या सत्वगुणाच्या, आणि या सत्वगुणाच्या देखील शेवटी ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि त्यांच्याही पुढं कश्यपादी ऋषी आणि त्यांच्याही पुढं सनकादिक, आणि इथून पुढे जाता येत नाही. इथून पुढे जर झालं जाणं तर ब्रह्माशी तदाकारच होते, अशा प्रकारचा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. याही पासोनी उंचवडे गुढले फळाचे निगुडे इंद्रादिक ते मांदोडे थोर शाखांचे. इंद्रादिक मग तयाही उपरी डहाळिया, त्याच्याही वरच्या फांद्या काही गेल्या ऊर्ध्वगामी. तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी, मरीची ऋषी कश्यप ऋषी आदी अजून प्रगती करून घेतलेले असे. अशा प्रकारे शाखोपशाखी उत्तरोत्तर ऊर्ध्व शाखांचा देखील सत्वगुणापासून निर्माण झालेल्या असा मोठा पसार निर्माण झाला. याचं वैशिष्ट्य असं की बुडी साना अग्री थोरू फळाढ्यपणे, या शाखा वाढताना अगदी छोट्या होत्या पण त्याची फळं मात्र फार फळाढ्य. असा एक शब्द आपण बलाढ्य शब्द, पण ज्ञानेश्वर महाराजांनी फलाढ्य असा शब्द वापरला. फार मोठमोठी फळं अतिशय छोट बुड असणाऱ्या, पण अंती फळाढ्य फार मोठी मोठी फळं ब्रह्मज्ञानासारखी अशी ज्यांना प्राप्त झाली. वरी उपरी शाखा ही पाठी यदि फळ भारत एक रेटी अशा प्रकारे वर केलेल्या शाखांच्या ठिकाणी जे फळ भारत निर्माण होतात म्हणतात तुम्ही कोणी हसत नाहीये म्हणतात त्याला आज मी येऊ नको म्हणत होतो तर जेवण न करता आला आणि मला म्हणाला की डिक्लरेशन द्या तो असं बसलेला लक्ष द्यायचं नाही ठरवलं तरी त्याच्याकडे लक्ष द्या त्यांनी डिक्लरेशन द्यायला सांगितलं की दाढी चुकून काढली गेली ट्रेन करत असताना जास्त ट्रेन नाही त्यामुळं पर्याय राहिला दाढी त्यामुळं उत्साहाने आज प्रवचनाला पिठलं जसं पीठ जास्त झालं म्हणून पाणी घाला पाणी जास्त झालं म्हणून पीठ घाला तशी काढण्याची गरज झाली शेवटी सगळी काढून टाकायला लागली आता तो रुमाल नको तपासून झालं वरी उपरी शाखा ही पाठी येथील फळभार जे गिरेटी ते ब्रह्मेशात अणगटी कोंभविधती अशा प्रकारे वर वर जाणाऱ्या शाखांच्या ठिकाणी जे फळभार निर्माण होतात त्याचं फळ म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा लाभ आपल्याला झाला फळाचे मी ओझेपणे ऊर्ध्वी ओवांडले दुणे जाऊ माधवते पैसणे मुळीची होईल फळ गाढ असल्यामुळं या ऊर्ध्व गेलेल्या फांद्या खाली आल्या अन्यथा हे जिथून आले तिथं म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी खरं एक होऊन संपायचे हे दिसले नसते पण फळ स्वरूप असल्यामुळं ते खाली खाली राहिले फळांचं जे वजन होतं त्यामुळं ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आपल्याला वेगळ्या देवता दिसतात तरी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्राकृताही तरी रुखाचे फळे दाटली होय शाखा ते ओवांडली देखा बुडासी ये आणि प्राकृतामध्ये देखील प्रत्यक्ष वृक्षाच्या ठिकाणी देखील जेव्हा फळभार होतो वृक्षाला तेव्हा वृक्ष खाली सुकतो फळांमुळे तैसे जेथुनी हा आघवा संसार तरुचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढते ज्ञाने संसार तरुचा हा उठावा जिथून खरा निर्माण झाला परब्रह्मापासून त्या मुळापाशी या वाढत्या ज्ञानाच्या फांद्यासह जाऊन टेकल्या असत्या पण फळामुळं थोड्या खाली राहिल्या म्हणून ही ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मची की म्हणून हे ब्रह्मादी ब्रह्मदेवादी जे देव आहेत त्यांच्यापेक्षा मोठा जीव होऊ शकत नाही जर झाला तर त्याच्याही पुढे तो गेला तर ब्रह्मची की तो ब्रह्माशी तदाकारच होऊन राहील परी हे असो ऐसे ब्रह्माधिक ते अंगवसे ऊर्ध्व मुळा सरीसे नतिगा ब्रह्माधिक आपल्या शरीर सामर्थ्यामुळं अंगवसे ऊर्ध्व मुळा सरीसे ऊर्ध्व मूळ असणाऱ्या ब्रह्माच्या परब्रह्माच्या परमात्म्याच्या बरोबरीने गणले जात नाही, ते सगुण झाले, फळ स्वरूप असल्यामुळे. आणि काही शाखा उपरता, पण या ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही पेक्षा काही शाखा वर गेल्या, जी या सनकादिक नामे विख्याता, जे सनकादिक या नावाने प्रसिद्ध आहे. तिया फळी मुळी नाडळता भरी लिया ब्रह्मी. या सनकादिकांच्या ठिकाणी फळ आणि मूळ, मूळ म्हणजे कारण आणि फळ म्हणजे कार्य, तर फळ आणि मूळ अशा प्रकारचा कोणताही भेद राहिला नाही. ते मात्र ब्रह्माशी तदाकार होऊन गेले, एक रूपता पावले. ऐसी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी, शाखांची वाढी बरवी उंचावे पैी. असी अशा प्रकारे मनुष्य मात्रांपासून ऊर्ध्व जाणारी अशी सत्य लोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत शाखांची वाढी बरवी उंचावे पैी. पार्था ऊर्ध्वींची या ब्रह्मादी मनुष्यत्वची होय आदी. ऊर्ध्व शाखा ब्रह्मदेवादी अथवा ब्रह्माशी तदाकार होणारी, इतकं उन्नयन ज्यांनी आपल्या जीवनाचं केलं, ते उन्नयन होण्याकरता म्हणून मनुष्यत्वाची होय आधी मनुष्यत्व तर पाहिजे. या मनुष्यत्वाच्या जोरावर तिथपर्यंत व्यक्तीच उन्नयन होत. म्हणून आधी म्हणितली मुळे, म्हणून यांची मुळं काही मुळं खाली आहेत असं म्हणून म्हटलं गेलं. एवं तुझं अलौकिक उहा अधोर्ध्व शाखू सांगितला भवरूपू ऊर्ध्व मुळू. आधींची ही मुळे उपरती परिसरिली सविवळे, मनुष्य मात्रांपासून ते ब्रह्मदेवादिक यांच्यापर्यंत जाणारी अशी ही संसार वृक्षाची वाढ तुला सविवळे विस्तारून सविस्तर अशी सांगितली. आता परिस उन्मुळे कैसे निहा, आता हा संसार वृक्ष उन्मुळीत कसा होतो, त्याचा नाश कसा होतो ते सांगतो. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो नचादिर नचसं प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलं असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. पहिल्या श्लोकामध्ये एक विलक्षण वृक्षाचं वर्णन केवळ भगवंतांनी केलं. ऊर्ध्व मूलं अधशाखं अश्वत्थ प्राहु अव्ययम, अव्ययम असणारा असा हा अश्वत्थ या नावाने ओळखला जाणारा, ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे आणि शाखा अधोगामी आहे. ब्रह्म हे ज्याचं मूळ आहे आणि संसार हा ज्याचा अंत आहे, शाखोपशाखा आहे आणि ज्याला नाश नाही, असा हा वृक्ष अविनाशी म्हणून ओळखला जातो. म्हणून त्याला अश्वत्थ असं म्हणतात. छंदांसी यस्य परिणामी, अर्थात मनुष्य मात्रांपर्यंत आल्यानंतर आणि बुद्धी ज्ञान या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असल्यामुळं छंद ही याची पर्ण झाली. यस्तम वेद स वेदवित, या वृक्षाला यथार्थ तुम्ही जो जाणतो तो वेदवित, वेद जाणणारा देखील या वृक्षाला जाणणाराच आहे. या वृक्षाला जाणतो त्याने वेद जाणले. दुसऱ्या श्लोकामध्ये या वृक्षाचा विस्तार सांगितला की हा अधश्च ऊर्ध्वं प्रसृता हा तस्य शाखा, याच्या शाखा अधश्च ऊर्ध्वं प्रसृता हा तस्य शाखा आहे. काही शाखा अधोगामी जशा येतात तशा अधोगामी आलेल्या शाखा काही वर जातात. गुण प्रवृद्धा त्रिगुणांनी हा युक्त आहे. विषय प्रवाला हा आणि विषयाच्या योगाने त्याला बरीच आंब्या पानं अशी निर्माण झालेली आहे. अधश्च मुलांनी आणि या वृक्षाची काही मुळं खाली देखील आहेत, जसा हा ऊर्ध्व मूळ आहे, कारण खालून वर याची फूट फुटते. या खाली मूळ असलेली ही मुळं म्हणजे मनुष्य मात्र, असं याचं वर्णन ज्ञानेश्वर. अधींची ही मुळे उपरती परिसरीच विवळे, पार्था ऊर्ध्वींची या ब्रह्मादी मनुष्यत्वची होय आदी, म्हणून ये अधी म्हणितली मुळे. काही जी खाली मूळ आहेत असं म्हटलं की जिथून ऊर्ध्वगामी साधा जातात तो म्हणजे मनुष्य मात्र, तिथून काही अजून ज्ञानाकडे देखील झेपावणाऱ्या अशा फांद्या आहेत. कर्मानुबंधी मनुष्य लोके, आणि हा कर्मांमुळे मनुष्य लोकांमध्ये बांधून टाकणारा असा आहे. मात्र हा बांधून टाकणारा असला तरी याच्यातून सुटका मग नाहीच का? कधी एकदा परमात्म्यापासून विश्व निर्माण झालं माहीत नाही, विश्व चालूच आहे. आणि या विश्वाचं वर्णन भगवंत करतात. आणि अगदी थोड्या शाखा ऊर्ध्वगामी जातात, बाकी अधोगामी याची वाढ फार मोठी समृद्ध अशी वाढ झाली. हा वृक्ष कधीच ओलांडता येणार नाही का? हा कधीच तोडता येणार नाही का? का या संसार रूपी वृक्षामध्ये यायचं आणि अडकून पडायचं? बघा, संसार रूपी वृक्षामध्ये यायचं आणि अडकून पडायचं. एक जीव प्रकृती म्हणजे ज्याला पराप्रकृती असं म्हणतात, आणि एक अष्टधा प्रकृती, कनिष्ठ प्रकृती, पंचभूतात्मक प्रकृती, अपरा प्रकृती असं म्हणतात. आणि हा खेळ चालूच राहणार, याच्या पण सुटका नाही, कोणाची सुटका नाही. कधी कधी प्रश्न पडायला पाहिजे की याच्यातून सुटका नाही, आपण जगतो म्हणजे त्यांनी नेमकं काय करतो? जिवंत राहण्यासाठी जगतो, बाकी जगण्याचा काही हेतू नाही. जिवंत राहणं एवढाच उद्देश? रोज दोन वेळचा स्वयंपाक करायचा, जेवायचं, जेवायला लागतं म्हणून काम उद्योग धंदा करायचा, 60-70-80 वर्षापर्यंत जगायचं, एवढंच काम? कशा करता हे सगळं आहे? जे काही कर्तृत्व म्हणून आपण गाजवतो ते कर्तृत्व म्हणजे नेमकं काय करतो? आपलं पोट सहज भरून अधिक जमा करतो, हे कर्तृत्व? नेमकं आपण करतोय काय? आणि हे सगळं कर्तृत्व किती पुढे पडणार? आयुष्य किती? त्या आयुष्यामध्ये संपत जाणार असं वय, आणि त्या वयाच्या तुलनेने तेच तेच सकाळी उठायचं, डबा घेऊन कामावर जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेवून झोपायचं, काहीच जीवनात भर पडत नाही. इक्काली वर्ष एखादं झाड जमिनीतून पाणी घेतं आणि त्या पाण्याचं बाष्पीभवन त्याच्या पानांमार्फत होतं आणि आकाशात निघून जात, बस एवढंच. किती वर्ष? 50 वर्ष? 100 वर्ष? मी असं वाचलं की आफ्रिका खंडामध्ये काही काही वृक्ष हे 1500 वर्षांचं त्यांचं वय आहे. कशा करता? का जगतात? जीवन चालू झालेलं आहे, पाताळातून पाणी घ्यायचं, जीवन रस पोचवायचा सगळीकडं, आणि उन्हामुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन व्हायचं. उन्हाचाही उपयोग आहे आणि पाण्याचाही उपयोग आहे, बस एवढंच. त्याच्यातून बरीच फलनिष्पत्ती होते, अनेक फुलं धरतात, त्याला फळं धरतात, बीज निर्मिती होते, त्याच्यापासून पुन्हा वृक्ष कशा करता? स्वामीजी असं म्हणत असत की एका माणसाने जेवढं जेवला हो तेवढं बाजूला ठेवायचं, जेवढा आहार घेतला तेवढा आहार बाजूला ठेवायचा. ते असं म्हणतात की गोडाऊनच्या गोडाऊन भरून जाते, एवढं जन्मभर जेवतो, मोठमोठी गोडाऊन भरती, त्याने होतं काय तर 60 किलो वजन मेंटेन राहतं. काय करतो, कशा करता करतो, जीवन कशा करता जगतो? हा संसार वृक्ष फोफावतच चाललेला आहे, वाढतच चाललेला आहे, त्याचा विस्तार चाललेला आहे. काही फांद्या निर्माण होतात, काही फांद्या गळून पडतात. गळून पडल्या तरी परत नवीन फूट धरते. हे ज्ञानकांड आहे आणि ज्ञानकांडातला हा शेवटचा अध्याय आहे, 15वा अध्याय. कधीतरी माणसाला विचार पडावा की हे नक्की काय चाललंय आणि कशा करता चाललंय. हे जे चाललेलं आहे त्यांनी आपला खरंच काही लाभ होतोय का होत नाहीये? याच्यातून सुटकेचा मार्ग काय, कशी सुटका? आपल्याला रजोगुण दिलाय, भूक लागते, हा गुणप्रवृद्ध असा आहे. समजा भूक लागली नसती असं झालं, भूकच लागली नसती, भूकच लागली नसती तर जगण्याची प्रेरणाच राहिली नसती. रोज भूक लागते म्हणून रोज कर्म करण्याची प्रेरणा, कर्म करण्याची प्रेरणा आणि भूक लागणं त्यामुळे आपण जगतोय हे जगून करायचं काय तर नुसती भूक आणि भूक भागवणं. याच्यातून धर्मविचार देखील सुरू झाला, याच्यातून परमार्थ विचार देखील सुरू झाला. कुठेतरी याला अंत आहे का? या सगळ्या गोष्टीचा शेवट काय? आणि तोच विषय आता भगवंत बोलायला लागले. भगवंत म्हणतात की न रूप मस्येह तथोपलभ्यते, या वृक्षाला कोणतंही रूप नाही, त्याला व्यक्तता नाही. कारण मुळात वृक्षच नाही म्हणून त्याला रूप नाही. वृक्ष असता तर त्याला रूप असतं. वृक्षाच्या रूपकांनी जर तिसरीच वस्तू सांगताय तर वृक्षाचं रूप असेल कसं? न रूपम असेल तथोपलभ्यते, याला कोणतंही रूप उपलब्ध नाही. न अंतो, याला अंत काय? अंतही काही नाही. त्याच लेखात असं वाचलं की त्याच बीजाची वृक्ष, त्याच बीजाचे वृक्ष जर भारतात लावले तर 100 फूट उंच होतात जास्तीत जास्त, आणि त्याच बीजाचे वृक्ष तिथं जर लावले तर 300 फूट उंच होतात आणि अजून उंच जातातच आहेत. याचं कारण इतकं घनदाट जंगल आहे की जर तो वृक्ष वाढ करण्याचा थांबेल तर मरून जाईल. बाजूचे वृक्ष वाढतायत म्हणून हाही वाढतो. असं करत दक्षिण आफ्रिकेतले हे काही वृक्ष 300 फूट उंच असं त्यांनी म्हटलं. कशाकरता एवढे उंच झाले? जगण्याकरता उंच झाले. नांतो नचादिर नच संप्रतिष्ठा, म्हटलं तर यांना कसलीही प्रतिष्ठा नाही. ती उपनिषदातली गोष्ट आहे ना, श्वेतकेतूला उद्दालक महामुनींनी सांगितलं की तेच तू आहेस, आणि तो म्हणाला की मला भगवंतांनी परत एकदा समजावून सांगावं. भूय एव मा भगवान विज्ञापितुम, तेव्हा ते म्हणाले की समोर जो वृक्ष आहे त्याची लाल फळ, उंबर पिंपळ अशा जातीचा वृक्ष होता, त्याची लाल लाल बरीच फळं पडलेली होती. त्याच्यातलं एक फळ घेऊन ये, एक फळ आणलं ते फोड. आज काय दिसतं तर बऱ्याच बिया दिसतात. असं या ज्या बऱ्याच बिया दिसतात त्याच्यातली एक बी घे, घेतली फोड, फोडली. आज काय दिसतं तो म्हणाला याच्या आत काहीच नाही. जे काही नाही असं म्हणतोस त्याच्यावरून एवढा मोठा वृक्ष निर्माण झाला. श्रद्धस्व सौम्यम, त्याच्या आत देखील काहीतरी आहे. मनुष्याचा देह जरी गेला तरी आत काहीतरी आहे जे अविनाशी आहे. ते अविनाशी परत जन्माला येतं, परत पंचभूतिक कोश आपल्या भूती घेतं आणि परत जन्माला येतं. जे नाही असं वाटतं त्या अव्यक्तापासून एवढं सर्व विश्व निर्माण झालं. पण ते अव्यक्त दाखवता येत नाही, ते अव्यक्त दिसत नाही. या संसार वृक्षाला अंत नाही. आणि मागं मी सांगितलं की हा संसार वृक्ष म्हणजे केवळ जगताविषयी चर्चा नाही, तर एका पिंडामध्ये देखील जसा तर तसा पूर्ण भरून राहिलेला आहे. की ज्याचं मूळ इथं ऊर्ध्वगामी आहे ब्रह्मरूपानी, त्या ठिकाणी अहम स्फुरण जे आहे ब्रह्मापासून वेगळं पडण्याची वृत्ती ही मूळ माया. तिथून आपल्याच ठिकाणी असणारे त्रिगुण पंचमहाभूत इंद्रिय अशा रीतीने हा संसार वृक्ष ऊर्ध्वमूलम अधःशाखम असा वाढला. याला अंत नाही. तो नचिकेता आपल्या वडिलांना म्हणतो की मनुष्य मात्र धान्यासारखे निर्माण होतात आणि धान्य जसं संपतं तसं मरतात आणि धान्य जसं परत यावं तसे जन्माला येतात. हे मेल्यानंतर जातात कुठं असा त्यांनी प्रश्न विचारला. ते जिथं जातात ते मला समजावून घ्यायचं आहे. मृत्यूनंतर होतं काय? यमधर्मांना त्यांनी हा प्रश्न विचारला. यमधर्म म्हणाले की पूर्वी देवांना देखील हा प्रश्न पडलेला होता. या प्रश्नाचं उत्तर कोणालाही मिळालेलं नाहीये. तू या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून अपेक्षा करू नकोस, त्याच्याऐवजी तुला हवं ते घे. नचिकेता असं म्हणाला, तुम्ही जे जे द्याल शोभावा मर्त्यस्य तदंत कैत सर्वे इंद्रियाणां जरयन्ति तेजा अपि सर्वं जीवितं अल्पमेव. सर्व जीवनच अल्प आहे, तुम्ही जे द्याल ते अल्प आहे. तुम्ही ज्याला द्याल तो अल्प आहे. तो इच्छा धरतोय की शाश्वताकडे कसं जायचं ती ब्रह्मविद्या मला सांग. केवळ मायेच्या चर्चेमध्ये काहीही होणार नाही. जितकं जितकी चर्चा करू तितका फसेल, तितका अडकून जाईल. या संसार वृक्षाचा अंत आणि पार नाही. हा संसार वृक्ष असाच चालू राहणार. आपल्या सगळ्यांचे देह आहेत. हे देह जेव्हा नव्हते तेव्हा देखील आपण होतो आणि हे देह पडले तरी देखील आपण असणार आहोत. जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि ज्ञान घेणारा जो आहे अंतर्यामी असणारा प्रभू परमात्मा जीव ज्याला ज्ञान होतं तो सर्व ठिकाणी सारखा आहे. या ज्ञानकांडाची सुरुवात 13व्या अध्यायापासून झाली. 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच इदं शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. एतत् यो व्यक्ती आणि हे शरीर आहे असं जो जाणणार आहे तो क्षेत्रज्ञ. म्हणून प्रसिद्ध आहे. आणि क्षेत्रज्ञ मात्र सर्व क्षेत्रांच्या अंतर्यामी एकच आहे. शरीर जरी अनेक असली तरी क्षेत्रज्ञ एकच आहे. आणि हा क्षेत्रज्ञच परमात्मा आहे असं सांगितलं. या शरीराबद्दल जर सांगायचं झालं, त्याच अध्यायात चर्चा केली की हे क्षेत्र कोणाचं पीक आहे, इतके शास्त्रांनी उलट सुलट मतं व्यक्त केली की त्याचा निवाडा अजून लागला नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या संसार वृक्षाला शेवट नाही आणि त्याला आधी देखील नाही. हा संसार वृक्ष इतका अवाढव्य आहे, हा कधी सुरू झाला तेच माहीत नाही. असं असल्यामुळं ज्याचा आधी माहीत नाही आणि ज्याचा अंत माहीत नाही असं याचं स्वरूप आहे. आता चाललेली स्थिती ही मध्याची तरी कशी म्हणायची? जर दोन टोकं माहीत असतील तर मग मध्य तरी काढता येईल. तसंच या संसार वृक्षाच्या आदी स्थितीच्या ठिकाणी ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी संसार वाव होतो नाही असं होतो, संसारच शिल्लक राहत नाही म्हणूनही त्याला रूप नाही. जो कोणी याच्या तडीला नाही आणि जाणून घेईल तर त्याला वृक्ष नावाचा प्रकारच नाही, संसार नावाचा प्रकारच नाही असा बोध होतो. समर्थ म्हणतात, एक बळाने निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरू. शोधत शोधत याच संसार वृक्षाच्या उगमाकडे गेले आणि उगम दर्शन त्यांना झालं. महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तसं शून्य बाजूला सारून त्यांना परमात्मा काय हे समजलं. आपणच परमात्मा हे समजलं, आपणच ते अविनाशी चेतन स्वरूप, शांत स्वरूप, आनंद स्वरूप तत्व हे त्यांना समजलं. उगमाचं दर्शन झालं आणि ते तीर्थरूप पावन असे होऊन गेले. उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तर पाणी चालले काही नाही, किती धडपड केली. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी किती चौकटीत बंदिस्त जीवन केलं. काही गोष्टी करणीय काही गोष्टी त्याज्य अशा ठरवल्या, जीवनाला एक नियम घालून दिला. सात्विक जीवन जगलो, राजस आणि तामस या गुणांचा होता होईल तेवढा त्याग करायचा प्रयत्न केला. जे अगदी आवश्यक असतील तेवढेच धरले, पण एवढं करून उगमाच्या पलीकडे गेला तेव्हा मृगजळ पोहल्यासारखं पाणीच नाही. कशाचा संयम केलेला होता, कशापासून स्वतःला आवरलेलं होतं? जर सर्व परमात्मा स्वरूप असेल तर आपण मिळवलं काय एवढं चालून असं वाटलं? म्हणून या वृक्षाचा आधी जर कोणी गाठला तर वृक्षही ओलांडून पलीकडे जातो, देहभाव ओलांडून देखील पलीकडे जातो आणि ब्रह्मता प्राप्त करून घेतो. मग या वृक्षाला आधीच नाही, तो देहही या भूमिकेवर येतो, तो संसारही या भूमिकेवर येतो. आणि आधी जर मूळ माया आहे असं म्हटलं तर जितका ब्रह्म सनातन तितकी प्रकृती किंवा मूळ माया सनातन. ब्रह्माला जसा आदी नाही तसं या मूळ मायेला देखील कोणतीही आदी नाही. ब्रह्माला अंत नाही कारण ब्रह्माला व्यक्तता नाही. व्यक्तता असेल तर आदीही असेल आणि अंतही असेल. भगवंत असं म्हणतात की न रूप मस्येह तथोपलभ्यते. सगळ्यात शेवटी असा निष्कर्ष निघतो की संसार वृक्ष म्हणायचा खरा पण त्याला रूप नाही. रूप जे आहे असं वाटतं ते या क्षणाची गोष्ट आहे, या क्षणात रूप आहे, पण हे रूप पुढच्या क्षणात नाही, त्याच्या पुढच्या क्षणात नाही. तुम्ही लहानपणी जे फोटो आश्चर्य होऊन पाहता की असा मी होतो, तो तूच होतास, पण तुझा देह वेगळा होता, त्याला कोणतंही एक रूप नाही, कोणतंही रूप पकडून ठेवता येत नाही. एखादी व्यक्ती गेली तर गेली तेव्हा जशी दिसत असते तसा त्यांचा फोटो हवा असतो. स्वामीजी म्हणायचे की आजोबा गेले तुमचे आणि कोणी त्यांच्या जुन्या संग्रहात असलेला एखादा फोटो आणून दिला तरुणपणचा, चांगला मिशा वगैरे असणारा, आता जशी दाढी नाही असा जर फोटो आणून दिला तर तुम्ही म्हणाल की आजोबा असले तरी असा फोटो नको, ते गेले तेव्हा जसे दिसत होते तसा फोटो मला पाहिजे. पण ते रूपही धरून ठेवता आलं नाही, रूपच नाही, या संसार वृक्षाला रूप नाही. प्रत्येक क्षणाला शास्त्र तर असं सांगतं की दर 12 वर्षांनी शरीरातला सगळं बदलून जात, अशी तर काही काळाने किती 21 दिवस मला वाटतं 21 दिवसांनी पेशींचं रोटेशन आहे, जुन्या सगळ्या पेशी मरतात आणि त्याची जागा नवीन पेशी घेतात. पण तुमची त्वचा देखील जाते, त्वचा देखील झडून जाते, कोंडा होतो आणि जाते आणि नवीन त्वचा त्या ठिकाणी येते. दर 12 वर्षांनी शरीर पूर्ण बदलतं, याला रूप नाही. संसार वृक्ष म्हणजे अगदी देह आहे असं म्हटलं तरी त्याला रूप नाही. आणि संसार वृक्ष म्हणजे हा जगत पसारा आहे असं जर म्हटलं तर आमचे वडील कुठं गेले, आमचे आजोबा कुठं गेले, आमचे पडजोबा कुठं गेले. जर रूप असतं तर दिसायला पाहिजे होतं, याला एक रूप नाही, याला नाश आहे असं जर म्हटलं तर हा केवळ नाशिवंत नाही, हा हर क्षणाला नित्य नवीन होतो. आजची फुलं उद्या निर्माल्य होतील, पण कळ्या तयार आहेत फुलं होण्यासाठी. नांदो नचादी नचसं प्रतिष्ठा सारे अश्वत्थ मेनम सुविरूढ मूलम. सृष्टीरूप त्रिगुणात्मक ऊर्ध्वमूल असा प्रकृती हे ज्याचं वर्णन होऊ शकेल असा जगतरूप कर्मवृक्ष प्रकृतीचा पसारा काय काय म्हणता येऊ शकेल या वृक्षाला. याची मूळ मात्र सुविरूढ मूलम, याची मूळ मात्र फार फार सुविरूढ पक्की झालेली आहे, इतकी पक्की की शास्त्र असं सांगतं की जगत प्रलय जेव्हा होतो जेव्हा सगळेच संपून जातात, सगळे जीव नाही सोडतात, तेव्हा तर आम्हाला मुक्ती असेल, तेव्हा तर आम्ही परमात्म्याशी एकरूपता साधू. तर जे जीव आहेत ते घन सुषुप्त अव्यक्त अशा दशेमध्ये तसेच शिल्लक राहतात, अदृश्य अव्यक्त तसेच शिल्लक राहतात, त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन राहतात. पण जगत उत्पत्ती होते तेव्हा तेच परत जन्माला येतात. इतकी मूळ पक्की आहे की जर ब्रह्माच्या ठिकाणी एकोहम असा संकल्प निघाला की आम्ही आलोच बाहेर त्याच्यातून, जेवढे जेवढे अज्ञानी म्हणून होते आणि जगताच्या अंतापर्यंत ज्यांना ज्ञान झालं नव्हतं ते परत सगळे जन्म घेतात, ते परत सगळे जन्माला येतात, कोणत्या ना कोणत्या तरी योनीमध्ये येतात आणि प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा ही विश्वपटाची घडी परत बांधली जाते, उलगडलेली असते ती, सगळे अव्यक्त होऊन जातात, पण अव्यक्त होऊन जातात याचा अर्थ बोधाला प्राप्त होत नाही. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जळ, तेच फक्त याच्यातून वाचतात. जे बोध प्राप्त करून घेऊन बोधासहित परमात्म्याशी एकरूप होतात, त्यांना मात्र पुन्हा जन्म नाही. निर्माण मोहा, पुढे आहेच श्लोक, जित संघ दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वय विमुक्ताहा सुख दुःख संज्ञे गच्छन्ती अमूढाहा. आम्ही मूढ स्थितीत जातो, ते अमूढ स्थितीत जातात, ज्ञानपूर्वक जातात, ते पुन्हा येत नाही. तोपर्यंत मात्र पुन्हा पुन्हा येणं चालू आहे, कारण मुळं घट्ट आहेत, ती सोडणार नाही. अश्वत्थ मेनम सुविरूढ मूलम, मग इतका जर असेल तर मग त्याला तोडता येत नाही काय? भगवंत म्हणतात की असंग शस्त्रेण दृढेन शिवा, संघरहित शस्त्र वापरून हा तोडता येतो. संघ सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावेल का. त्याला पाहताच येत नाही असं नाही, पण आपला संघ सोडून त्याला पाहायला जावं, तो दिसतो, त्याला पाहता येतो, मग त्याच्याशी एकरूपता, हेच त्याला पाहणं. तया पाहता पाहता तेच झाले, त्याला पाहायला जाणं म्हणजे त्याच्याशी एकरूपता साधणं. पण एकरूपता साधली जाते असंग शस्त्र जर याच्यावर चालवलं तर, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, मी देह नाही अशा प्रकारचा संकल्प करून जो राहतो, मी कर्माचा संगी नाही, कर्मफळाचा संगी नाही, देहाचा संगी नाही, मी कर्मापासून कर्मफळापासून कर्म जो देह करतो त्या देहापासून मनापासून देखील अत्यंत वेगळा आहे, असा बोध ज्याला होतो तो मात्र सुटतो. हा संसार वृक्ष छेदन होतं, तोडून टाकतो. संसार वृक्ष म्हणजे तुम्ही आहात, बाकी जगाकडे पाहू नका. तुमच्या ठिकाणी असणारा संसार वृक्ष तुटू शकतो. सगळ्या जगाचं अज्ञान कसं दूर करायचं तो आपला विषय नाही. रामकृष्णांकडे प्रथम जेव्हा मास्टर गेले तेव्हा रामकृष्ण म्हणाले की जो साकार जो निराकार तोच साकार झालेला आहे. तेव्हा मास्टर म्हणाले आहा, कलकत्त्यातल्या लोकांना हे सगळं समजावून सांगायला पाहिजे. ते म्हणाले तुम्हाला कलकत्तेकरांना झाले काय की सारखं लेक्चर अन लेक्चर हे याला समजून सांगायला पाहिजे, ते त्याला समजून सांगायला पाहिजे, तुम्ही कधी समजून घेणार असं रामकृष्ण पुटपुटले. जगाची नको काळजी, तुमची काळजी. तुमचा तुमच्या दृष्टीने तुमचा संसार वृक्ष आहे तो तोडून टाका, बस एवढाच विषय आहे. साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देवो बोलिले एक जे दुजे नाही, अविद्या नाशु हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान, इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी. आपल्याला ज्ञान कसं होईल, आपला तो गळा घेई उगवणी, हेच महत्वाचं. हा तोडला जातो असं भगवंत सांगतात. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आणि हा श्लोक देखील अजून थोडा पुढच्या वेळांना बघू.
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविव परात्परगुरु नामदेव भगवंत. ओम ईश
वाश्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्चिथा मार्गदर्शकस्य सिद्धम्। ओम शांति शांति शांति। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय